जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव। गोपी जन वल्लभ गिरि वरदारी, गोपी जन वल्लभ गिरि, गोपी जन वल्लभ गिरि वरदारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा, जय राधा माधव कुंज बिहारी, जय। गोपी जन वल्लभ गिरि वरदारी, गोपी जन, गोपी जन वल्लभ गिरि वरदारी। यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा, जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्णा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Radha Kunja Bihari Radha Kunja Bihari Radhe. Jaya Radha Shyama Sundara Radha Shyama Sundara Radhe. Radhe Shyam Jaya Radhe Shyam Radhe Shyam Jaya Radhe Shyam. Radhe Shyam Vrindavan Dham Jaya Vrindavan Dham Vrindavan Dham Jaya Vrindavan Dham. Jaya Jaya Prabhupad 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 Prabhupad. Jaya Jaya Gurudev 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 Gurudev. Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol. Nitai Gaur Haribol, 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 Haribol. Nitai Gaur Premanande Harinama Sankirtane Ki Srimad Bhagavad Gita Granth Ki श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। मूकं करोति वाचालं पंगुं लंगयते गिरिं पंगुं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुं नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा। हरे कृष्ण। भगवद गीता अध्याय 9 श्लोक संख्या 11। अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरम्। अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरम्। अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरम्। कोणी म्हणतंय? अवजानन्ति मामूढा परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरम्। कौन गाते श्लोक? माताजी। हरे कृष्णा। शब्दार्थ अवजानंती उपहास करतात माम मला मूढा मूर्ख लोक मानुषीं मनुष्य रूपामध्ये तनुम देह आश्रितम धारण करून परम दिव्य भावम स्वरूप अजानंत न जानता मम माझे भूत अस्तित्वातील सर्व गोष्टीचा महाईश्वरम परम अधिपती किंवा महेश्वर भाषांतर तथा तात्पर्य श्रील प्रभुपाद के द्वारा श्रील प्रभुपाद की जय। जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात। अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम आदिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत। तात्पर्य या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत। संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत। तरी असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत। वस्तुतः ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत। ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो। भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक मार्गदर्शक आढळतो, त्याच्यावर सचिव असतो, त्याच्यावर मंत्री असतो, त्याच्याही वर अध्यक्ष असतो, त्यांच्यापैकी प्रत्येकजण नियंत्रक असतो, परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते। ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत। निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत। ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदानंदमयी आहे। पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही। भगवंताचा विग्रह सच्चिदानंद आहे। ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्ख त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानव मानतात। त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषी म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते। अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते, परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे। वेदामध्ये त्याला पुष्टी मिळते, सच्चिदानंद रूपाय कृष्णाय, मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो। गोपाल तापनी उपनिषद 1.1। वेदामध्ये इतर वर्णनीय आहेत, तम एकम गोविंदम, तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात, सच्चिदानंद विग्रह, आणि तुम्ही सच्चिदानंद आहात, गोपाल तापनी उपनिषद 1.35। हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयूतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमा ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी प्रशवानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि श्री गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। रविवारीय मराठी भगवद्गीता क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। भगवद्गीता एक महान ग्रंथ आहे। प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेली गंगा आहे आणि याच्यावर बोलणं एवढी पात्रता माझी नाही आहे। मी एक छोटा अपात्र व्यक्ती आहे, परंतु काही वैष्णवाच्या कृपेने सेवा देण्यात आलेली आहे। सर्वांना विनंती आहे, सर्व वैष्णवांचा आशीर्वाद आणि सर्वांची प्रार्थना, भगवंतांना सर्वजण प्रार्थना करा की मी या विषयावर काही बोलू शकू। हरे कृष्ण। आजचा श्लोक भगवद्गीता 9वा अध्याय राजविद्या राजगुह्यम अशा प्रकारचे या अध्यायाचं नाव आहे। जे सर्व विद्यांचा राजा आहे, जे अतिशय गुह्य ज्ञान आहे। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम अशा प्रकारची ही राजविद्या आहे। सर्व विद्यांचा राजा आहे। याच्यामध्ये हे परम गोपनीय ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगतात। अर्जुनाची अवस्था काय झाली होती? गोंधळलेली होती। अर्जुन संभ्रमित झालेला होता, भ्रमित झालेला होता। काय करावं हे अर्जुनाला समजत नव्हतं आणि त्यावेळी भगवंतांच्या मुखातून ही गीता अमृत, ही भगवद्गीता, गीतारूपी गंगा प्रकट झाली। भगवंतांनी गायलेलं हे गीत आहे। अतिशय कठीण परिस्थिती होती। कौरव आणि पांडवाचं सैन्य एकमेकाला मारण्यासाठी सज्ज झालेलं आहे, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेले आहेत आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो, भगवंता काय करावं मला सुचत नाही आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, माझ्यासाठी हितकर काय आहे ते सांगा। त्यावेळेस भगवंत काय करतात? अर्जुनाला ज्ञान देतात। हे ही भगवद्गीता अनेक वर्षापूर्वी, करोडो वर्षापूर्वी भगवंतांनी विवस्वान सूर्यदेवाला दिली होती। इमाम विवस्वते योगम प्रोक्तवानम अव्ययम जी विवस्वान दिली होती ते त्यांच्या मनूला दिली, मनूनी इक्ष्वाकूला दिली आणि कालखंडामध्ये ती अनेक दिवसानंतर ती प्रक्रिया जी परंपरा आहे ती खंडित झाली। म्हणून भगवंत अर्जुनाला निमित्त करून सर्व जगताचा उद्धार करण्यासाठी, अर्जुन भगवंताचा मित्र होता, भगवंताचा सखा होता, भगवंताचा शुद्ध भक्त होता, परंतु अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी सर्व जगताला उपदेश देण्याकरता या ज्ञानाची, या भगवद्गीतेची या ठिकाणी प्रकट केलेली आहे। हे सर्वासाठी ज्ञान खुलं केलेलं आहे। हे ज्ञान कसं आहे? अतिशय गुह्य ज्ञान आहे, अतिशय गोपनीय ज्ञान आहे। सर्व ज्ञानांचा राजा अशा प्रकारची गीता आहे, कारण ती प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली आहे। वेद ही भगवंतापासून आले, ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये प्रकट झाले। भगवंत हे सर्व सृष्टीचा आदिकर्ता आहेत। सर्व भगवंतापासून उत्पन्न होतो, सर्वांचं पालन पोषण भगवंत करतात आणि सर्वांचा संहार, हे सर्व प्रक्रिया जी जगतामध्ये चाललेली आहे ही सगळे भगवंताच्या आधिपत्याखाली। भगवंत म्हणतात, मय्याध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतून अनेन कौतेय जगद्विपरिवर्तते। भगवंताच्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी एक शक्ती म्हणजे भौतिक प्रकृती। हे भौतिक जग तुम्ही आम्ही पाहतो, ही प्रकृती हे भगवंताची एक शक्ती आहे. अशा भगवंताच्या अनेक शक्ती आहेत आणि या शक्तीच्या आधारे या जगताचं सर्व कार्य चालतं. भगवंत प्रत्यक्ष काही करत नाहीत, सगळं आपोआप होतं. शास्त्रज्ञ म्हणतात, अनेक लोक विद्वान म्हणतात की हे सगळं आपोआप घडतं. आपोआप काही घडत नाही, प्रत्येक गोष्टीचा नियंत्रक असतो. तसं भगवंत या भौतिक प्रकृतीचे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. सर्व कारण कारणम सर्व प्रकृतीचे नियंत्रक प्रत्यक्ष भगवंत आहेत. प्रभुपाद सांगतात, जसं एखादा सचिव असतो, सेक्रेटरी असतो, त्याच्यावर मंत्री असतो, त्याच्यावर CM PM असतो, त्याच्यावर अध्यक्ष असतो, हे प्रत्येकाच्या वर कोणीतरी नियंत्रक आहे. तसं सर्वांचा वर भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृतीमध्ये सर्वांच्या वर प्रत्यक्ष भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण. भगवंत त्यांना का म्हणायचं? कारण भगवंत कुणी उठतो आणि म्हणतो मी भगवंत आहे, माझी पूजा करा, तसं नाहीये. प्रभुपाद सांगतात भगवंत हे एकच आहेत, कुणीही भगवंत होऊ शकत नाही. भगवंत एकच आहेत आणि ते भगवान कृष्ण. भागवतामध्ये सांगितलेलं आहे कृष्णस्तु भगवान स्वयं. ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारणाचे कारण अनादि आदि पुरुष परम नियंत्रक एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्याच्याशिवाय दुसरं जगतामध्ये कुणीही भगवान नाहीये. त्यांना भगवान का म्हणायचं? कारण ते षडगुण ऐश्वर पूर्ण आहेत. पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य सर्व ऐश्वर हे संपूर्ण जगत त्यांचे ते मालक आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते सगळ्यांचे मालक ते आहेत. म्हणून त्यांना भगवान म्हणायचं. भगवंता एवढं ज्ञान, भगवंता एवढं ऐश्वर, भगवंता एवढं वैराग्य कुणीकडेही त्या ठिकाणी सापडू शकत नाही. अशा प्रकारचे भगवंत आहेत आणि त्या भगवंतांनी दिलेलं ज्ञान परिपूर्ण असतं. भगवंत जे करतात ते पूर्ण, भगवंत जे बोलतात ते पूर्ण. भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली, हे सृष्टी पूर्ण आहे. पण लोकांना त्याच्यामध्ये वाटतो की हे कमी आहे, ते कमी आहे, ते कमी आहे. का? तर आमच्या भौतिक गरजा वाढल्या, आमचं इन्कम वाढलं, पण त्याच्या दुप्पट तिप्पट गरजा वाढल्या, म्हणून आम्हाला वाटतं हे कमी आहे, ते कमी आहे. रस्ते कमी आहेत, गाड्या कमी आहेत, बंगले कमी आहेत. पण कमी नाही आहे. पुणे शहरामध्ये अनेक बिल्डिंग बांधून पडलेले आहे, त्याला कस्टमर नाही आहे. फ्लॅट कोण घेणार? पैसेच नाही आहेत. अशा प्रकारे कमी नाही आहे, भरपूर आहे. लोक म्हणतात पाणी संपणार, पाणी संपत नाही, हवा संपत नाही, खनिज संपत नाही. पण लोकांना काय अगोदरच भीती लागलेली असते. कुणीतरी पिक्चर काढला की सगळं जग बुडणार 2012, पण 2012 त्या पिक्चर काढून त्यांनी पैसे कमवले, पण कुठलंही जग बुडलं नाही. छोटे मोठे प्रलय चालू असतात, वादळ, सुनामी, भूकंप, हे छोटे मोठे आहेत. त्याच्यामुळं जग बुडत नाही. जग बुडायला अनेक करोडो वर्ष जावं लागतं. हे कलियुग आहे. हे कलियुगामध्ये आत्ता 5000 झालेत, आणखीन 400,000 बाकी आहेत. म्हणजे कलियुगामध्ये मनुष्य काय किरकोळ आहे. 100 वर्ष, 50 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष या कुणाचीही शाश्वती या जगतामध्ये नाही आहे. आत्ता आपण इथं आहोत, काही क्षणामध्ये आपण नाही होऊ शकतो. कुणाचीही शाश्वती नाही आहे. कधीही मृत्यू येऊ शकतो. परीक्षित महाराज त्यांना शाप मिळाला 7 दिवसामध्ये मृत्यू. त्यांना शाप मिळाला आणि त्यांना माहिती पडलं की 7 दिवसानंतर मृत्यू आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी लगेच पुढचा जन्म आपल्याला कसा मिळेल त्याच्यासाठी काय व्यवस्था करायला लागेल, गंगेच्या तीरावर गेले, वैष्णव ब्राह्मणांना ऋषीमुनींना शरण गेले आणि म्हणले माझा 7 दिवसात मृत्यू आहे, तर माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे? परीक्षित महाराजांनी ऋषीमुनींना विचारलं. राज्य सोडलं, वैभव सोडलं, धन संपत्ती सोडली, पत्नी मुलं बाळ परिवार सोडला आणि स्वतःचं जीवनाचं लक्ष काय आहे ते विचारण्यासाठी परीक्षित महाराज गंगेच्या किनारी आले आणि शुकदेव गोस्वामींनी त्यांना ज्ञान दिलं. अनेक ऋषीमुनी होते, वृद्ध तपस्वी होते, पण सर्वांनी शुकदेव गोस्वामींना पुढे केलं. शुकदेव गोस्वामी सर्वात कमी वयाचे तरुण पण साक्षात्कार. शुकदेव गोस्वामी भागवत सांगितलं, म्हणले तुमच्यासाठी एकच आहे, 7 दिवस 7 रात्र तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्ही भागवत श्रवण करा आणि तुमचा उद्धार होईल. उद्धार झाल्यानंतर काय होणार, तुम्ही मुक्त होणार आणि मुक्त झाल्यानंतर भगवंताच्या धामामध्ये जाणार. हे जीवनाचं परम लक्ष आहे आणि ते प्रभुपादांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. जीवनाचं लक्ष काय आहे, जीवनामध्ये काय केलं पाहिजे, मृत्यूच्या नंतर आमचं काय होणार लोकांना माहिती नाही. खाऊ पिऊ मजा करो, कल किसने देखा आहे, अशा प्रकारची वृत्ती लोकांची झालेली आहे. लोकांना माहिती नाही भगवंत कोण आहेत, लोकांना माहिती नाही मी स्वतः कोण आहे, मी इथं काय करतोय, मी कष्ट का करतोय, संघर्ष का करतोय. प्रत्येकजण संघर्ष करतोय, प्रत्येकजण कष्ट करतोय, प्रत्येकजण धावतोय. कशाच्या मागं, भौतिक सुखाच्या मागं. कुणाला नोकरी करायची आहे, कुणाला बिझनेस करायचं आहे, कुणाला धन कमवायचं आहे, हे कशासाठी, तर भौतिक सुख प्राप्त करायसाठी. कुणाला परिवाराची सेवा करायची, कुणाला समाज सेवा करायची, कुणाला राष्ट्राची सेवा करायची, त्याच्यासाठी धन पाहिजे. हे सगळे सेवा, हे सगळं धन, हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्याही पुढं काय आहे ते प्रभुपाद सांगतात. त्याच्याही पुढं सर्वात श्रेष्ठ सेवा असेल तर जे बद्ध जीव, जीवात्मा, तुम्ही आम्ही काय आहोत, बद्ध जीव आहोत. या भौतिक जगामध्ये मनुष्य देहामध्ये आपण आलेलो आहोत. या मनुष्य देहामध्ये आपण काय केलं पाहिजे, दुर्लभम मानुष्य जन्म. मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि तोही या पृथ्वीवर भारतामध्ये जन्म होणं, महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये जन्म होणं आणि पुणे अशा शहरामध्ये आणि इस्कॉन अशा संस्थेच्या संपर्कामध्ये येणं हे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. श्री श्री राधा वृंदावनचंद्राचं दर्शन, संकीर्तन, भागवत श्रवण, अशा प्रकारची भक्तीची गंगा इस्कॉनच्या माध्यमातून या ठिकाणी भक्तीची गंगा वाहू लागलेली आहे. या गंगेमध्ये लाभ घेण्यासाठी थोडे लोक येतात. भगवान सांगतात मनुष्यानाम सहस्त्रेषु, हजारातून एखादा येतो. पुण्याची संख्या लाखो करोडो आहे, पण इथं सगळे येतात का, नाही. भगवंताचं दर्शन सगळे घेतात का, नाही. प्रसाद घेण्यासाठी सर्वजण येतात का, नाही येत. थोडे लोक येतात. भागवत श्रवणासाठी थोडे लोक येतात. परंतु एखादी पार्टी दुसऱ्या पार्टीला विरोध करण्यासाठी संघर्ष यात्रा काढते आणि विरोध निषेध नोंदवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, लाखो लोक येतात. काय तर ते पार्टी माझी आणि हे पार्टी तुझी, आणि तुम्ही काय बोललं की आम्ही विरोध करायचा, आम्ही काय बोललं की तुम्ही विरोध करायचा आणि लोकांना सर्वांना मूर्खात काढायचं. अशा प्रकारची राजनीती हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अंधा राजा, प्रभुपाद सांगतात राजा आंधळा आहे आणि प्रजाही आंधळी आहे. कारण आंधळ्या राजाला मत देणारी प्रजा कशी असते, ती आंधळीच असणार. मग आंधळ्याने आंधळ्याचं नेतृत्व केलं तर आंधळ्याची प्रगती होणार का, नाही. म्हणून उठा, डोळे उघडा आणि पहा, हे भगवंताची सृष्टी आहे, हे भगवंताचं राज्य आहे, हे भगवंताची कृपा आहे. भगवंताने आम्हाला हवा दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, सूर्यप्रकाश दिलेला आहे. आम्ही भगवंताचे ऋणी आहोत, भगवंताचं ऋण आमच्यावर आहे आणि ते फेडायचं असेल या मनुष्य जन्मातूनच आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. आपण काय झालेलो आहोत, या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, या चक्रातून मुक्त व्हायचं असेल. आमचं काय समस्या काय आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे 4 प्रकारचे दुःख आहेत. जन्म मृत्यू जरा, जरा म्हणजे आणि व्याधी आजार, जरा म्हणजे म्हातारपण आजार. जगामध्ये एकही प्राणी असा नाही की ज्याला औषधाची गोळी खावी लागत नाही. प्रत्येकाला गोळी आहे, प्रत्येकाला आजार आहे. छोटा आजार आहे, कुणाचा मोठा आजार आहे. ज्याच्याकडे मोठा आजार आहे, प्रभुपाद सांगतात की अतिशय पाप केलं पूर्वजन्मामध्ये, म्हणून अशा लोकांना मोठे मोठे दुर्धर आजार होतात. ज्यांनी छोटे छोटे पाप केले त्यांना छोटे छोटे आजार होतात. आम्ही काय केलेलं आहे, वाईट इच्छा केलेली आहे, वाईट कर्म केलेलं आहे. भगवंतांना सोडून, भगवंत आमचे परमपिता आहेत, आमचं धाम कुठलंय, आमचं गाव कुठलंय, वैकुंठ. तुकाराम महाराज सांगतात आम्ही जातो आमच्या गावा. तुकाराम देहूचे होते, देहू गाव, पण ते काय म्हणले आम्ही आमच्या गावाला जातो. मग त्यांचं गाव कुठलं, वैकुंठ. वैकुंठाला जातो, हे वैकुंठ हे प्रत्येकाचं धाम आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रत्येकाचे पिता आहेत. त्वमेव माताच पिता त्वमेव, कृष्ण माझा माता, कृष्ण माझी माझा पिता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा. तुकाराम महाराज सांगतात. तर हे भगवंत काय आहेत, आमचे परमपिता आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत, प्रत्येकाला मार्गदर्शन करतात. जसं माता पिता लहान मुलाला सांगतात बाळा तिकडं जाऊ नको, बाळा ते खाऊ नको, बाळा ते करू नको, पण बाळ ऐकत नाही, हट्ट करतं. आणि मग काय करतात, माता पिता त्याला म्हणतात तुझा हट्ट आहे ना, जा तुला काय करायचं ते कर, तुझं नुकसान होईल तर त्याला तू जबाबदार. तशा प्रकारे भगवंतांनी आम्हाला काय केलेलं, अल्प स्वातंत्र्य देतात भगवंत. आणि स्वातंत्र्याचा उपयोग कशासाठी करायचा हे आमच्या हातात आहे. चांगला उपयोग करायचा का वाईट उपयोग करायचा, इंद्रिय तृप्ती करायची का भगवंताची भक्ती करायची, हे आमच्याच हातामध्ये. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जे मूढ लोक आहे, अवजानंती मा मूढा मानुषी तनुमाश्रितम. जेव्हा मी कृष्ण अवतार अर्जुनाच्या रथाचा सारथी झालो, भगवंत भक्तासाठी काय करतात, अर्जुनाचे घोडे धुले, कबीराचे शेले विणले, जनाबाईच्या गौऱ्या थापू लागल्या, दळू कांडू लागले जनाबाईला, भगवंत भक्तासाठी काही करतात. भक्ती केली की भगवंत भक्ताचे अंकित होतात. देव भावाचा भुकेला, भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. भगवंतांना काही नको आहे, मिष्टान्न नको आहे, उंची वस्त्र नको आहेत, काही नको आहे. भगवंतांना काय पाहिजे, भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम, मला फक्त काय करा, एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ आणि पाणी द्या, जे भक्तिभावानं जे मला अर्पण करतील त्याचा मी स्वीकार करतो. भगवंताची भक्ती करण्यासाठी काही लागत नाही, फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आदो श्रद्धा. भक्तीचं पहिलं सोपान आहे श्रद्धा. श्रद्धा शब्दे दृढ विश्वास. जर विश्वास असेल भगवंतावर तर मग आम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. भक्ती ही मनुष्यासाठी आहे, इतरासाठी नाही, पशुयोनीमध्ये नाही आहे. 84 लक्ष योनी आहेत. यम यम वापी स्मरण भाव त्यजत्यंते कलेवरम, तम तम वैती कौतेय सदा तद्भाव भावित. मृत्यूच्या समयी आम्ही ज्याचं स्मरण करू, जो भाव असेल आमचा, त्या योनीमध्ये आम्हाला जन्म मिळतो. मग पुन्हा मनुष्य जन्म योनी मिळेल याची खात्री नाही. मनुष्य योनी पुन्हा मिळण्याची खात्री करण्यासाठी भगवंताचं भजन करा, साधन भक्ती करा. महाराज सांगतात, प्रल्हाद महाराज, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे नव साधन आहेत भक्तीचे, नवविधा भक्ती. त्यातलं पहिलं साधन आहे श्रवणम, ऐका ऐका ऐका, भगवंताविषयी ऐका. सगळ्यात उच्च भक्ती काय आहे, श्रवण भक्ती आहे, प्रथम भक्ती आहे. भगवंताविषयी श्रवण केलं तर भगवंताविषयी आमचं प्रेम जागृत होतो. भगवंताविषयी प्रेम जागृत झालं तर आम्ही भगवंताच्या नामाचं कीर्तन करू शकतो, भगवंताच्या नामाचा जप करू शकतो. अशा प्रकारे भक्तीमध्ये आम्ही हळूहळू प्रगती करू शकतो. भक्तीमध्ये प्रगती करायचं असेल तर पहिलं भगवंताविषयी श्रवण केलं पाहिजे. भगवंत कोण आहेत, भगवंतांनी काय लीला केल्या, भगवंत कसे नियंत्रक आहेत, भगवंत परमपिता कसे आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण हे प्रामाणिक गुरुकडून, जे आध्यात्मिक अध्यात्मामध्ये प्रगत आहेत, शुद्ध भक्त आहेत, प्रामाणिक गुरु आहेत, त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे. नाहीतर पूर्वीच्या काळी ब्राह्मण काय करायचे, यजन याजन पठन पाठन हे ब्राह्मणाचं कर्म आहे. ब्राह्मण सांगायचे कथा, पण ब्राह्मण काय करायचे, स्वार्थी हेतूनी प्रेरित असायचे आणि जे गुह्य ज्ञान आहे ते ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायचे नाहीत. ब्राह्मणांना काय करायचं होतं, त्यांचं दुकान चालवायचं होतं, त्यांना दक्षिणा मिळाली पाहिजे आणि सर्व लोक आमच्या अधीन राहिले पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र, क्षुद्रांनी काय केलं पाहिजे, आमच्या अधीन राहिलं पाहिजे. आमच्या अधीन राहून आमची सेवा केली पाहिजे, आम्हाला दक्षिणा दिला पाहिजे, अशा प्रकारची लोकांची वृत्ती होती. अशी स्वार्थी वृत्ती असेल तर त्याच्या मुखातून भगवंताची कथा ऐकली तरी त्याचा काही उपयोग नाही. मग प्रभुपाद सांगतात तसं दूध आहे, दूध, दुधाला जर सर्पाचा स्पर्श झाला असेल जिवेचा तर ते दूध न राहता विष होतो. तशा प्रकारे भगवंताची कथा हे अमृत न राहता विष होते. म्हणून स्वार्थी लोकांच्याकडून भगवंताची कथा ऐकायची नाही, तर शुद्ध प्रामाणिक भक्ताकडून. इस्कॉन सारख्या अनेक प्रामाणिक संस्था आहेत, आणखीन चार संप्रदाय प्रामाणिक आहेत जे भगवान विष्णू नारायणाची पूजा करतात. अशा प्रामाणिक ज्यांचं पद्मपुराणामध्ये ज्या संप्रदायाचा उल्लेख आलेला आहे, जे भगवंतापासून चालत आलेले आहेत, अशा संप्रदायामधून भगवंताच्या बद्दल श्रवण करा, भगवंताची भक्ती करा. भगवान सांगतात हे लोक मला जाणत नाहीत, अवज अनंती मामुडा. मला काय म्हणतात, हे साधारण माणूस. भगवंत साधारण मनुष्य. कृष्ण कोण आहे? अर्जुनाचा मित्र आहे, अर्जुनाचा सखा आहे, अर्जुनाचा रथ हाकतो, अर्जुनाच्या बरोबर खेळतो, बाल सवंगड्यावर गोपाळांच्या समेत खेळतो खेळतो, मग तो साधारण मनुष्य. हे अशा प्रकारची भ्रांती लोकांच्या मनामध्ये. ब्रह्मदेवाला सुद्धा मोहित, इंद्रदेव आणि ब्रह्मदेव सुद्धा मोहित झाले, तेही भगवंताच्या बालकृष्णाच्या लीला बालकृष्णाला जाणू शकले नाहीत, तर माणसाची काय कथा. अशा प्रकारचे भगवंत अगम्य अशा भगवंताच्या लीला आहेत, अनुपम्य. भगवंताला जाणायचं असेल तर शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये, सत्संग, सत्संगामध्येच आपण भगवंताला. भक्त्या माम अभिजानाती, जे शुद्ध भक्त आहेत, जे माझी भक्ती करतात तेच मला जाणू शकतात, आणि जे मला तत्वता जाणतात ते माझ्या धामाला परत येतात, त्यांना या मृत्यूलोकात पुन्हा यायची आवश्यकता नाही. भगवंत स्वतः वचन देतात, भक्त्या माम अभिजानाती, मला जाणायचं असेल तर भक्तांच्या जवळ जा, भक्तांच्या मुखातून ऐका, भक्तांच्याकडून ऐका, शुद्ध भक्तांकडून. जे शुद्ध भक्त आहेत, जे भगवंताचे प्रतिनिधी आहेत, अशा लोकांच्याकडून ऐकलं तर तुम्ही मला जाणू शकता. अनेक लोक आहेत भगवद्गीतेवर टीका लिहितात, भगवद्गीतेचं भाषांतर करतात, स्वतःला विद्वान समजतात, पण ते भगवंताला जाणू शकत नाहीत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या रूपामध्ये त्यांना जाणू शकत नाहीत. अशा प्रकारे त्यांची विद्वत्ता काही कामाची नाही आहे, उलटा ते भगवंताचा उपहास करतात, भगवंताचा विषयी अपराध करतात. प्रभुपाद सांगतात अनेक लोकांचा वाद करतात, निराकार आणि साकार. कोणी म्हणतो भगवंत निराकार आहे, कोणी म्हणतो भगवंत साकार आहे. निराकार भगवंताची पूजा कशी करणार, निराकार भगवंताचं ध्यान कसं करणार. क्लेशो अधिकतरच तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम. भगवंत सांगतात ते निराकारवादी माझीच चर्चा करतात, ते म्हणतात माझं रूप नाही आहे. सेंटरमध्ये कोण आहे, कुणाविषयी चर्चा करतात, तर भगवंताविषयी आहेत. भगवंत नाही मग त्यांच्याविषयी कशाला चर्चा करतात. तेही माझीच पूजा करतात, माझी उपासना करतात, परंतु त्यांना क्लेश दुस्तर आहे, खूप काळ लागेल माझ्यापर्यंत यायला. प्रत्येकाला भगवंताच्या पर्यंत गेलं पाहिजे, त्याच्यासाठी भक्ती हा मार्ग आहे. ज्ञानयोग, अष्टांग योग, याच्यामध्ये काय अधिक त्रास आहे, अधिक दुःख आहे, अधिक वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये गॅरंटी नाही आहे, पण भक्तियोगामध्ये गॅरंटी आहे. आपी चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. भगवान सांगतात किती दुराचारी असू द्या, किती पापी असू द्या, तो अनन्य भावाने जेव्हा मला शरण येतो, साधू रेव समंतव्य, त्याला साधू मानलं पाहिजे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो काय करतो, अनन्य भावानं शरण येतो, माझी भक्ती करतो, भक्तीच्या नियमांचं पालन करतो, आणि तो काय होतो, साधू महात्मा होतो. साधू रेव समंतव्य शश्वत शांती निगच्छती, त्याला शांती प्राप्त होते. किती, आणि याचा उदाहरण आहे जगाई मदाई. जगाई मदाई अतिशय पापी, या कलियुगामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, पण अनेक प्रकारचे पाप असं एकही वाईट कृत्य नाही की जगाई मदाय करत नव्हते. ब्राह्मणाचा धर्म सोडून दिला आणि पापकृत्यामध्ये लीन झाले. नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूची कृपा झाली आणि त्यांचाही उद्धार झाला, तेही भगवंताचे भक्त बनले. अशा प्रकारे भगवंताचा भक्त कुणीही बनू शकतो. स्त्रियो वैश्यास तथा पापयोनी चांडाल सर्वांना याईचा अधिकार आहे. याती भलते नारी नर, कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, प्रभुपादांनी हे संतांचे, प्रभुपाद महान संत होते, प्रभुपाद जगद्गुरू होते. पृथ्वीच्या पाठीवर अनेक देशामध्ये प्रभुपादांनी स्वतःचे शिष्य बनवले, कृष्ण भक्तीचा प्रचार केला. प्रभुपादांनी हे प्रूफ करून दाखवलं की कुणीही भक्त होऊ शकतो. ख्रिश्चन अमेरिकेमध्ये जन्मलेले काळे गोरे कुठल्याही धर्माचे कुठल्याही जातीचे स्त्री असो पुरुष असो, तो शिकलेला आहे का, तो PhD झालेली आहे का, डॉक्टरेट झालेला आहे का, इंजिनियर आहे का, कुठली पात्रता लागत नाही. अनन्य जो अनन्य भावनेनं शरण येतो, जो प्रभुपाद सारख्या शिष्यांना प्रभुपाद सारख्या महान संतांना शरण जातो, प्रभुपादांचा शिष्य होतो, संतांचा शरणांगत होतो, त्याला प्रत्येकाला भक्त बनण्याचा अधिकार आहे. आणि जो भगवंताचा भक्त बनेल त्याला वैकुंठ धामामध्ये भगवंताच्या धामामध्ये जाण्याची त्या ठिकाणी पात्रता त्याची तयार होते, तो वैकुंठ धामामध्ये जाऊ शकतो. आणि एकदा वैकुंठामध्ये गेलं, वैकुंठ म्हणजे इथं कुठलीही चिंता नाही, तिथं कुठलीही चिंता नाही, कुणाला जॉब करायला जायचं नाही, कुणाला कुठलंही हे पाहिजे ते पाहिजे शोधाशोध संघर्ष करायचा नाही. तिथं काय करायचं, फक्त भगवंताची सेवा करायची, भगवंताची प्रेममयी सेवा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला काय नको भगवंता, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मुक्ती संपदा नको. सर्वात श्रेष्ठ सर्वात मोठा लाभ कुठला असेल तर सत्संग. या पृथ्वीच्या पाठीवर सत्संग हे सगळ्यात मोठा लाभ आहे. एकानं बिझनेसमध्ये लाखो करोडो रुपये कमवले, काय कामाचे नाही आहे, श्रमयेव केवलम. यम लोकामध्ये जर देवा त्याला पकडून नेतील मृत्यूच्या समयी, तो म्हणला मी 1 करोड देतो, मला पुन्हा मनुष्य जन्म द्या, नाही. इथलं चलन तिथं चालत नाही. जे भगवंताची भक्ती करतो, जे प्रातः मॉर्निंग प्रोग्राम, मंगल आरती, भागवत श्रवण, भगवंताचं नाम संकीर्तन, जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, अशा प्रकारे जो भक्तीमध्ये लीन झालेला आहे, भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो भगवत धामामध्ये जाण्यासाठी पात्र होतो. जन्म मृत्यू व्याधी जरा याच्या चक्रातून तो मुक्त होतो आणि भगवत धामात जातो. भगवंत धामात गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं श्रम नाही आहे, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे, तिथं उष्णता नाही आहे, थंडी नाही आहे, आजार नाही आहे, डॉक्टर नाही आहे, गोळ्या नाही आहे, काय नाही. अशा प्रकार वैकुंठ म्हणजे प्रत्यक्ष भगवंत लीला तिथं करत असतात आणि सर्व भक्त भगवंताच्या सान्निध्यामध्ये भगवंताची सेवा करतात. अशा प्रकारचं वैकुंठ आहे. ज्यांना ज्यांना वैकुंठामध्ये जायचंय त्यांनी भगवंताची भक्ती करा. भगवंताची भक्ती करायचे 5 मुख्य अंग रूप गोस्वामी सांगतात. भागवत श्रवण, सत्संग, संताचा संग करा, भागवताचं गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत श्रवण करा, प्रामाणिक गुरुच्या मुखातून श्रवण करा. त्यानंतर भगवंताची सेवा करा. आर्चा विग्रहाची सेवा आपल्या मंदिरामध्ये केली जाते. भगवंतांना 7 वेळा आरती केली जाते, 7 वेळा भोग दाखवला जातो. अशा प्रकारची सेवा भगवंताच्या सेवेमध्ये. आपलं मन काय आहे तर सगळ्यात कारण दुःखाचं असेल. आम्हाला या संसारामध्ये प्रपंचामध्ये अडकवायचं आसक्तीचं कारण असेल तर मन. मन काय करतो, हे करू का ते करू, अशा प्रकारे मन द्विधा परिस्थितीमध्ये असतं. मन एव ही कारणम मनुष्यानाम बंध मोक्षयो. बंधाचं कारणही मन आहे आणि मुक्तीचं कारणही मन आहे. मनाला नियंत्रण केलं पाहिजे. मनाच्या नियंत्रणामध्ये इंद्रिय आहेत. जर मनच सैरावाऱ्या भटकत असेल तर आमचे इंद्रिय नियंत्रण होऊ शकत नाही. म्हणून मनावर नियंत्रण केलं पाहिजे. मनाला काय केलं पाहिजे, काहीतरी काम दिलं पाहिजे. मनाला रिकामं ठेवलं की एम्प्टी माइंड, खाली मन सैतान का घर। तर रिकाम मन असेल तर ते अनेक विचार करतं, वाईट विचार, चांगले विचार। पण आपण काय करायचं आहे, चांगले विचार करायचे। भगवंताने आम्हाला काय दिलेलं आहे, प्रभुपादाने काय दिलेलं आहे, आम्हाला शास्त्र दिलेलं आहे, पूजा पद्धती दिलेली आहे, भगवंताची भक्ती आम्हाला प्रभुपादाने दिलेली आहे, आम्हाला ते मनामध्ये घुसवायचे। मनानं सतत आम्ही भगवंताचं स्मरण करायचंय, सतत भगवंताचं कीर्तन करायचंय। कुठलेही काम करा, प्रभुपाद तुकाराम महाराज सांगतात, उठता बसता दळिता कांडिता सर्व काम करता। कुठलेही काम करा, घरामध्ये काम करा, बाहेर काम करा, बिझनेस करा, पण लक्ष आपलं असू द्या की भगवंत माझे पिता आहेत आणि मला भगवंताची भक्ती करायची आहे। मी भगवंताचा सेवक आहे, मी भगवंताचा दास आहे, मी बॉस नाही आहे। सगळ्या जगताचे बॉस हे प्रत्यक्ष भगवंत आहेत। प्रत्येकाला वाटतं की मी बॉस झालं पाहिजे, घरामध्ये प्रभूजीला वाटतं मी बॉस झालं पाहिजे, माताजीना वाटतं मी बॉस झालं पाहिजे, मुलाला वाटतं मी बॉस झालं पाहिजे। प्रत्येकाला बॉस व्हायचं आहे। कंपनीमध्ये गेलं प्रत्येकाला वाटतं की मी बॉस झालं पाहिजे, एमडी डायरेक्टर मी झालं पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येकाची इच्छा असते, पण बॉस नाही, दास होण्यामध्ये खरं सुख आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये खरं सुख आहे। भगवंताची भक्ती करायची असेल तर प्रभुपाद सांगतात भगवद्गीता, श्रीमद भागवत आणि चैतन्य चरितामृत या तीन ग्रंथाचं अध्ययन करा। आणखीन भाराभर पसारा करायची गरज नाही आहे, या तीन ग्रंथाचं अध्ययन केलं आणि तुम्ही जर समजून उमजून जर भक्तीमध्ये त्याचं लागू केलं तर तुम्ही भगवद्धामामध्ये निश्चितपणे जाऊ शकाल। भगवद्गीता ही भगवंताच्या मुखातून निघालेली। जल स्नानम दिने दिने, आपण काय करतो, रोज स्नान करतो शरीर शुद्ध करण्यासाठी। तशा प्रकारे या संसार मलनाशनम गीता, सुकृत गीता अमृत स्नानम संसार मलनाशनम, हे गीता अमृत, अमृत रूपी गीतेच्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आम्ही या भवसागरातून, या संसारातून तरून जाऊ शकतो। या संसारातून पार होण्याची ताकद आम्हाला या गीतेमधून मिळेल। भगवंतांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, सर्व प्रकारचे धर्म सोडून द्या। प्रत्येकाचा एकच धर्म आहे, समय पुसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजा। प्रत्येक जीवाचा एक धर्म आहे, भगवंताची भक्ती करणे, भगवंताची भक्ती करणे, भगवंताचा दास, भगवंताची सेवा हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे। दुसरा कुठलाही माणसाचा धर्म नाही। जे लोक म्हणतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे धर्म नाहीत, हे मानव निर्मित आहेत, कुठल्याही ग्रंथामध्ये या धर्माचं नाव नाही आहे। हे धर्म काही वर्षापूर्वी 1,000-2,000 वर्षापूर्वी आले आणि हे लोकांनी तयार केलेले आहेत। भगवंताची भक्ती करणं सनातन धर्म हा एकच धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये यतो भक्तीर आदोक्षचा, भगवंताची सेवा करणं। जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, प्रत्येक जीवाचा एकच धर्म आहे भगवंताचा नित्यदास। भगवंत जसे नित्य आहेत तसं जीवही नित्य आहे। कुणीही मारत नाही, कुणीही मरत नाही, आत्म्याचं वर्णन भगवंत करतात। प्रत्येक जीव हा आत्मा आहे, आत्म्याला कुणी मारतो का? आत्मा इतका सूक्ष्म आहे, एका केसाच्या टोकाच्या 10,000 भाग एवढा सूक्ष्म आत्मा आहे। त्याला कोणी पाहू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी भिजवू शकत नाही। नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक, त्याला कुठलाही वारा सुकू शकत नाही, कुठलंही पाणी त्याला भिजवू शकत नाही। आत्मा कसं आहे, नित्य, अजो नित्य शाश्वतम अयो पुराणम न अन्यते हन्यमाने शरीरे। शरीराचा नाश झाला तर आत्म्याचा नाश होत नाही। एका शरीरातून आत्मा काय करतो, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो। आम्ही या जन्मामध्ये जे चांगलं वाईट पाप पुण्य कर्म केलं आणि मृत्यूच्या समयी आमचा जो भाव असेल त्याप्रमाणे आम्हाला पुढचा जन्म मिळतो। आमचा आत्मा त्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो। जसं विद्यार्थी वर्षभर परीक्षा देतो, अभ्यास करतो, गृहपाठ करतो, चाचणी परीक्षा देतो, वार्षिक परीक्षा देतो आणि वार्षिक परीक्षेला ठरतं हा पास होणार का नापास होणार। तर प्रत्येकाला पास व्हायचं असेल तर 35% मार्क पडले पाहिजे। मृत्यू ही आमची परीक्षा आहे आणि या मृत्यूच्या परीक्षेमध्ये आम्हाला पास व्हायचं असेल तर आम्हाला काय करायला लागेल, या जीवनामध्ये अभ्यास करायला लागेल. भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना अभ्यासेन तू कौतेय वैराग्यानाचे गृहीते. प्रत्येकाला अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर आणि वैराग्य अनासक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये आल्यानंतर आपोआप वैराग्य येऊ लागतं. अभ्यास केल्यानंतर आपोआप भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. भक्तीच्या काय करायची, प्रॅक्टिस करायची, रोज भक्ती करायची, रोज मंगल आरती करायची, रोज भागवत श्रवण करायचं. अशा प्रकारे भगवंताची भक्ती नित्यम भागवत सेवया, रोज श्रवण केलं पाहिजे. आम्ही काय करतो, आठवड्यातून एक दिवस करतो आणि मग मागच्या आठवड्यात काय सांगितलं काय ऐकलं पुढच्या आठवड्यापर्यंत विसरून जातो. तसं नाही आहे, नित्यम भागवत सेवया, रोज श्रवण केलं पाहिजे. रोज मंदिरात नाही येऊ शकत, रोज घरी भगवद्गीता एक तरी श्लोक, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. ज्ञानेश्वरी जर प्रभुपादांनी लिहिली भगवद्गीता यथारूप, मराठी भाषेमध्ये प्रभुपादांची गीता 80 भाषामध्ये, मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वाला समजेल अशी, भगवंतांना काय अभिप्रेत आहे तेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. आणि ते जर आम्ही श्रवण केलं, ऐकलं, पुन्हा पुन्हा वाचलं. अनेक लोक आहेत की भगवद्गीता काय त्यांना माहीत नाही, अनेक लोक आहे भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करतात पण होत नाही. अनेक असे लोक आहे जगतामध्ये भगवद्गीता ज्यांनी 100 वेळा वाचलेली आहे, असेही महान भक्त आहेत. आम्ही त्याच मार्गामध्ये आहोत. हे पंढरीची वारी आहे, वारीला सगळेजण निघालेले असतात, लाखो लोक. पण कोण फिरायसाठी जातो, कोण बिझनेस करण्यासाठी जातो, हौसे गौसे नवसे सगळेजण यात्रेला जातात. पण कोण एखादाच महान भक्त असतो जो पांडुरंगाच्या चरणकमलाचं दर्शन घ्यायचं त्याच्यासाठी जातो. जो भगवंताच्या चरणकमलावर जवळ गेला त्याची वारी सफल झाली. प्रत्येकाला वारीमधून भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय. प्रत्येकाला भगवंताच्या चरणकमलाजवळ जायचंय. प्रत्येकजण वारीला आपण आलेलो आहोत हे ग्रहित धरा आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करा. या जन्मात, पुढच्या जन्मात, कुठल्या तरी जन्मात पण भगवंताच्या जवळ जायचंय, तेव्हाच आमचं जन्म मृत्यूचं चक्र सुटू शकतो. अन्यथा आम्ही या चक्रामध्ये अडकून राहणार. म्हणून हे चक्र तोडायचं असेल तर एकच हरेर नाम, हरेर नाम, हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या कलियुगामध्ये एकच साधन आहे, भगवंताचं नाम. जप तप आपण करू शकत नाही, तेवढा वेळ नाही, तेवढं धन नाही, ते कसं करायचं माहिती नाही आहे. सगळ्यात सोपा मार्ग प्रभुपाद चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. प्रभुपाद सांगतात 16 माळा जप करा आणि 4 नियमांचं पालन करा, तुम्ही निश्चितपणे भगवद्धामाला जाल. प्रत्येकानं तशा प्रकारची इच्छा करा. भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. फक्त कुणाची इच्छा लवकर पूर्ण होते, कुणाची उशिरा पूर्ण होते, परंतु सर्वांची इच्छा पूर्ण होणार यात संशय नाही. श्रील प्रभुपाद की, भगवद्गीता ग्रंथ की. जर काही चुकलं असेल, कुणाला काही वाईट वाटलं असेल तर क्षमा करा. काही चांगलं वाटलं असेल तर प्रभुपाद गुरु महाराजांचा प्रसाद समजून जीवनामध्ये उतरवा. आणि जे वाईट असेल ते इथंच सोडून द्या. हरे कृष्ण.